अभिजात मराठी आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात अभिजात
आपली मराठी।
अभिजात मराठी
श्रोते हो नमस्कार। अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपलं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, बृहन महाराष्ट्रात मराठी समाज एकत्र येऊन आपलं मराठीपण जपण्यासाठी प्रयत्न करतो। आपण त्यांच्या एकत्र येण्यात मराठी सण उत्सव समारंभ यांच्या व्यतिरिक्त काय प्रेरणा असतात, ते एकमेकांना कशी मदत करते याविषयी आपल्या या कार्यक्रमातून जाणून घेत आहोत। आज आपल्याकडे महाराष्ट्र समाज राजेंद्रनगर इंदूर या संस्थेचे अध्यक्ष सुनील धर्माधिकारी आले आहेत। सर नमस्कार, आपलं या कार्यक्रमात मनापासून स्वागत।
नमस्कार।
सर, महाराष्ट्र समाज राजेंद्रनगर इंदोर ही संस्था कधी स्थापन झाली आणि आता या संस्थेत किती सभासद आहे किंवा या संस्थेचा इतिहास काय आहे याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा।
महाराष्ट्र समाज राजेंद्रनगरची स्थापना 45 वर्षापूर्वी झाली आहे, पण सक्रिय गेल्या 30 वर्षापासून आहे। आणि इंदोरला येथे सभासद म्हणजे राजेंद्रनगर हा एक मोठी वस्ती आहे जिथे मराठी भाषी लोक बहुतांश आहे। आणि वर्तमान मध्ये आमचे जवळजवळ 1400 परिवार म्हणजे 1400 परिवार एकूण समजून घ्या 5 मेंबर एका परिवारात असले तर जवळजवळ आमचे 7000 लोक मेंबर आहे या संस्थेचे।
वा सर, खूपच छान। सर, खूप लोक हे एकत्र जोडले गेलेले आहेत, तर मग या संस्थेची काही वास्तू आहे का आणि त्याद्वारे आपल्याला काही इन्कम सोर्स आहेत का, कार्यक्रम होतात का याविषयी सुद्धा आम्हाला सांगा।
हो हो, कार्यक्रम बरेच होतात वर्षभर। आम्ही म्हणजे इंदोरला असं म्हटलं जातं की सर्वात जास्त कार्यक्रम जर कोणी करतं इंदोरला कोणत्याही प्रकारचे ते म्हणजे महाराष्ट्र समाज राजेंद्रनगर इंदोर। आणि वास्तू आमची अशी मोठी तर काही नाहीये। आमच्या एक इथे राजेंद्रनगरला राम मंदिर आहे, तर त्या राम मंदिर परिसरात बैठकी वगैरे असे छोटे कार्यक्रम होतात, पण मोठा जर आम्हाला काही कार्यक्रम करायचा असेल तर मग भाड्याने हॉल वगैरे घ्यावा लागतो। आणि नुकतंच राजेंद्रनगर क्षेत्रात एक मोठा ऑडिटोरियम निर्मित झालेला आहे, तो म्हणजे आदरणीय लता दीदींच्या नावावर असते, लता मंगेशकर ऑडिटोरियम। तर तिथे बरेच कार्यक्रम आम्ही करतो।
खूपच छान। सर, आपले सभासद जेव्हा एकत्र येतात तर ते एकत्र येतात त्यावेळेला ते स्वतः कार्यक्रम काही सादर करतात का आणि आपल्या संस्थेद्वारे काही वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम आपण राबवतात का की केवळ प्रेक्षक असतात म्हणजे अशा वेळेला फक्त?
नाही नाही, सगळ्या प्रकारचे आम्ही कार्यक्रम करतो आणि त्याच्यामध्ये आमचे सभासदही सामील असतात, ते प्रेक्षकही असतात, ते भागही घेतात आणि कार्यक्रम प्रस्तुतही करतात। आणि बऱ्याचदा आम्ही बाहेरूनही कार्यक्रम बोलवतो, कलाकारांना बोलवतो, त्याच्यामध्ये ते प्रेक्षक म्हणूनही असतात। आणि वर्षभर आमचे जर आम्ही सुरुवात केली कार्यक्रमाची तर सर्वात मोठा कार्यक्रम म्हणजे आमचा जनवरी महिन्यामध्येच असतो, 24, 25 आणि असे म्हणजे जी 26 जानेवारी असते त्या तारखेला धरून आम्ही सगळ्यात मोठा इंदोरचा आयोजन करतो, तो म्हणजे मराठी व्यंजन आणि मराठी संस्कृतीचा जत्रा। आणि हा इंदोरला एक खूप मोठा मैदान आहे, दसरा मैदान, तिथे पूर्ण आपले मराठी जे व्यंजन असतात त्यांचे आम्ही स्टॉल्स लावतो, जवळजवळ 60 ते 70 स्टॉल्स असतात मराठी व्यंजन, म्हणजे पुरणपोळी पासून घेऊन तर आपला वडापाव पर्यंत असे सगळे गोड नमकीन पदार्थ आहे। 3 दिवसाचा तिथे भरपूर मोठी जत्रा असते, व्यंजन असतात तिथे आणि एक मोठा स्टेज असतो, त्याच्यावर आपले मराठी सांस्कृतिक कार्यक्रम होतात। आणि त्याकरता आम्ही महाराष्ट्रातून कलाकार बोलवतो, आमचे इंदोरचेही कलाकार त्याच्यामध्ये सामील असतात आणि आपली मराठी संस्कृतीशी जे जसं लावणी आहे, भारूड आहे, गोंधळ आहे, या सर्वांची प्रस्तुती तिथे असते. पण हा कार्यक्रम इतका मोठा असतो म्हणजे इंदोरचे लोक वर्षभर आमच्या तरुण जत्राची वाट पाहतात आणि जवळजवळ
म्हणजे हिंदी भाषिक
हो हिंदी भाषिकही आणि जवळजवळ 1,00,000 पब्लिक रोज इथे येते या ह्याच्यामध्ये. म्हणजे 3 दिवसामध्ये 2.5 ते 3 लाख लोक या कार्यक्रमामध्ये जत्रामध्ये येतात आणि मराठी व्यंजनांचाही आनंद घेतात. मराठी संस्कृतीचे जे कार्यक्रम असतात, एक दिवस आम्ही महानाट्य ठेवतो म्हणजे ज्याच्यामध्ये आपले जे मराठी महापुरुष वगैरे झालेले त्यांच्यावर केंद्रित असतो. जसं अहिल्याबाई आहे, छत्रपती शिवाजी महाराज आहे, बाजीराव पेशवे यांच्यावर केंद्रित आम्ही काही असे कार्यक्रम महानाट्याचं मंचन करतो. एक दिवस असं लहान मुलांचे असतात कार्यक्रम, ते आपले लावणी वगैरेची प्रस्तुती देतात. आणि एक दिवस आम्ही मुंबई पुणे अशा ठिकाणून डान्स ग्रुप बोलवतो जो आपले पूर्ण महाराष्ट्राच्या लोककलेची प्रस्तुती देतो. हा सर्वात मोठा आयोजन असतो. मग आषाढी एकादशी आली की दिंडी काढतो इथे मोठी, म्हणजे इंदोरला सर्वात मोठी दिंडी, जवळजवळ 10,000 ते 15,000 मराठी लोक एकत्र येतात. आणि इंदोरला एक छान पंढरीनाथाचं मंदिर आहे, असं आम्ही राजवाड्याहून पंढरीनाथ मंदिर पर्यंत ते सगळे आपली वारी काढतात. एक हे मोठं आयोजन असतं. मग गणपती उत्सव आहे, 10 दिवसाचा गणपती उत्सव, तो पूर्ण 10 दिवसाचा असतो इथे. 10 दिवस सगळे वेगळे वेगळे कार्यक्रम असतात. त्याच्यामध्ये मराठी गायक कलाकारांनाही बोलवतो, त्यानंतर नाटकही असतात, दुसरे त्याच्यामध्ये एखाद हिंदी कार्यक्रमही ठेवतो आणि खास करून शास्त्रीय संगीताचाही आम्ही त्याच्यामध्ये. मग दत्त जयंती उत्सव असतो, धार्मिक आयोजन, रामनवमी उत्सव असतो, हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये, कारण राम मंदिर आहे. मी आधीच सांगितलं, राम मंदिरामध्ये इंदोरचा सगळ्यात मोठा रामनवमी उत्सव म्हणजे गुढीपाडवा ते आपल्या रामनवमी पर्यंत 9 दिवस रोज कार्यक्रम असतात. गुढीपाडवाचा उत्सव खूप मोठा आम्ही इथे करतो, कारण गुढीपाडवा म्हटलं की तो महाराष्ट्रीयन मराठी संस्कृतीचा मानला जातो. आता तर दुसरे लोकही त्याच्यात सामील होतात सगळे, पण सगळ्यात मोठं आम्ही सकाळी 6:00 सूर्याला अर्ध्य देतो आणि मग भगवा ध्वज घेऊन पूर्ण असं छान मोठी एक यात्रा पण काढतो.
प्रभात फेरी,
गुढीपाडवा उत्सव, प्रभात फेरी वगैरे सगळं गुढीपाडव्याला छान मोठ्या प्रमाणात असतात.
आणि त्यावेळेला मग सगळे महाराष्ट्रीयन पोशाख घालतात का?
हो, सगळे महाराष्ट्रीयन पोशाख घालतात आणि आपल्या ज्या बाया असतात त्या लुगड नऊवारी नेसून नाकात नथ त्याचे तयार असतात, तसं सगळं व्यवस्थित तयार होऊन त्या गुढीपाडव्याच्या उत्सवात सामील होतात.
सर, खूपच छान आहे, कारण वर्षभर ही जे वेगवेगळे सण आणि उत्सव होतात त्या निमित्ताने लोक एकत्र येत आहेत. आणि आपण म्हणलात की आता तिकडे बहुभाषिक हिंदी आहेत, तरी सुद्धा आपले मराठी लोक या निमित्ताने एकत्र येत आहेत. पण आता मराठी भाषेचे काही वेगळे कार्यक्रम तिथे होतात का? म्हणजे आता आपण म्हणालात ना मगाशी, हा, त्याप्रमाणे
बिलकुल बिलकुल मराठी भाषेचे बरेच काही कार्यक्रम इथे, म्हणजे जसं मी सांगितलं 10 दिवसाचा गणपती उत्सव होतो, तर त्याच्यामध्ये 2-3 कार्यक्रम तर पूर्ण आपले मराठी भाषेचेच असतात. जसे मराठी भजन अभंग यावर केंद्रित एक कार्यक्रम असतो, मराठी नाटक आम्ही घेतो, असे बरेच काही कार्यक्रम जे आपले मराठी भाषेचे असतात. लहान मुलांचे मराठी नाटक आम्ही करवतो, ते पण त्याच्यामध्ये असतात. आणि गाण्याची स्पर्धा वगैरे हेही असतं. आणि मंगळागौर जे आपलं महाराष्ट्रीयन लोकांचाच उत्सव आहे, संस्कृती आहे आपली, तर सामूहिक मंगळागौरीचाही आम्ही एक कार्यक्रम करवतो. आता बऱ्याच मुली काय नोकरी वगैरे याच्यामध्ये असतात, तर त्यांना घरी सोय नसतील आपल्या मंगळागौरीची पूजा करायची, तर एक सामूहिक मंगळागौरचं पण आयोजन आम्ही करतो, ते पूर्ण आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीने.
सर, खूपच छान. आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे जे सण उत्सव साजरे होत असतात, तर मग याच्यासाठी निधीचं आपण व्यवस्थापन कसं करतात? म्हणजे एवढ्या याच्यासाठी पैसे मिळवणं कठीण असतं ना?
पैसे आम्हाला तसंच आपल्या इथे जितकेही लोक आहे मराठी भाषे यांच्याकडनं वार्षिक वर्गणी घेतोच समाजात करतात. त्यामधनं बरंच काही मॅनेज होतं. त्यानंतर जसं मी सांगितलं, तरुण जत्रा सगळ्यात मोठं आयोजन असतं, तर याची स्पॉन्सरशिप घेतो आम्ही. जोही स्पॉन्सर असतो तो याच्याकरता आम्हाला प्रोव्हाइड करतो पैसे आणि त्याच्यामधनं होतं. आणि गणपती उत्सव करता वेगळा आम्ही वर्गणी घेतो लोकांकडनं, त्यामध्ये सगळं मॅनेज होऊन जात.
सर, तुम्हाला आता हे जे मराठी उपक्रम राबवताना तिथल्या स्थानिक हिंदी भाषिक लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो, म्हणजे ते आपल्यामध्ये सामील होतात का किंवा काही येतात का दर्शनाला, देणगी देतात का, सहभागी होतात का?
बिलकुल बिलकुल, खूप. जसं गणपती उत्सव मी आता सांगितलं, तर गणपती उत्सवाच्या वेळेस आम्ही काय करतो की एक मॅगझिन पब्लिश करतो, पत्रिका, आणि त्या पत्रिकामध्ये आम्ही विज्ञापन घेतो, कारण त्याचं जवळजवळ 3000 कॉपी घरोघरी जातात, 3000 घरांमध्ये. तर 3000 बुक्स पब्लिश झाली म्हणजे त्याच्याकरता आम्ही विज्ञापन घेतो. ही 200-250 पेज ची आमची पुस्तिका असते, आणि त्याकरता विज्ञापन सगळे हिंदी मराठी भाषे लोक भरपूर देतात, आणि ते मग कार्यक्रमातही खूप सामील होतात. गणपती उत्सवात येतात, इकडे आमचा जसं गुढीपाडवाचा कार्यक्रम आहे, जत्रा आहे, तिथे म्हणजे नुसतं आयोजक मराठी असतात पण भाग घेणारे आमच्या बरोबर कार्यकर्ते म्हणून हिंदी भाषी लोकही खूप मोठ्या संख्येत असतात. आणि खरं म्हटलं तर ते खूप आवडतंही त्यांना आपली संस्कृती, आणि जी आपली पद्धत आहे, व्यवस्थितपणा ज्याला आपण म्हणतो, तो आपल्या लोकांचा त्यांना खूप आवडतो, मराठी लोकांचा, म्हणून ते खूप उत्साहाने आमच्या बरोबर सामील होऊन हे सगळे काम करतात.
सर, नवीन पिढी ही म्हणजे मराठी बोलण्याकडे तिचा कल कमी आहे, हिंदी किंवा इंग्रजी जास्त बोललं जातं, आणि त्यांच्यावर प्रभाव म्हणजे चित्रपटांचा खूप असतो अशा वेळेला. तर आपल्याकडे कसं आहे याचं मराठीकरण जे आहे, म्हणजे मराठी घरामध्ये बोलणं, मित्र मैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये बोलणं, आणि मराठी कार्यक्रमामध्ये सहभाग घेणं, हे तरुण पिढी कसं करते?
बऱ्याच ठिकाणी जसं असतं तसं आमच्या इथे आम्हाला एक 10-15 वर्षानंतर वाटलं कार्य करता करता की जर तरुण पिढीला पुढे नाही आणलं तर मग हे पुढे कोण चालवेल सगळं, म्हणून आम्ही 15 वर्षापूर्वी एक तरुण मंच म्हणून संस्था महाराज समाजचा एक दुसरा उपक्रम सुरू केला. त्याच्यामध्ये आम्ही सगळे इथे जितकेही आपले तरुण मुलं मुली होते त्यांना एकत्र केलं आणि त्यांना या कार्यक्रमाशी जोडण्याची सुरुवात केली, आणि आज आमच्या जवळ जवळजवळ 500 जास्त तरुण मुलं आहेत आमच्या बरोबर कार्य करण्याकरता. आणि तरुण मंचच्या बॅनर खाली आम्ही पूर्ण वेगळे म्हणजे हे महाराज समाज आहेत ते, आणि त्याबरोबर तरुण मंच या मुलांना घेऊन आम्ही काही वेगळे त्यांच्यासाठी कार्यक्रम करतो, आणि त्यांना याच्याचे सगळे म्हणजे आमचे जितकेही कार्यक्रम होतात मोठे कार्यक्रम त्याच्यामध्ये सगळी व्यवस्थाचा कारभार आम्ही या तरुण मुलांनाच देतो, आणि हे सगळं पाहतात. खूप मोठं सेवा कार्यही होतं, मराठी बोलतात ते, आम्ही मुद्दाम त्यांना मराठी कार्यक्रमामध्ये संचालन देतो, कार्यक्रमाची व्यवस्था पाहायला सांगतो, म्हणजे त्यांना मराठीची आपल्या गोडवा लागतो आणि मराठी बोलतात इथे छानपैकी.
खूपच छान. सर, आज आपण इथं आलात आणि महाराष्ट्र समाज राजेंद्र नगर इंदूर ही संस्था कसं आणि काय कार्य करते याविषयी सांगितलं, याबद्दल आपले खूप खूप आभार.
खूप खूप धन्यवाद.
श्रोते हो, आपली या कार्यक्रमाबाबतची मतं, सूचना, अभिप्राय यांची आम्ही वाट पाहत आहोत. आम्हाला या ईमेलवर नक्की संपर्क करा, aplimarathi210@gmail.com, aapli210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. तोपर्यंत वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
अभिजात मराठी, आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात, अभिजात,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली.